जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। 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 बोला भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। मागच्या वेळेला आपण पाहिलं की भगवान श्री कृष्णांनी आपण शिष्ठाई करता जाऊ इच्छितो असा निरोप संजयाच्या मार्फत पाठवल्यानंतर पांडवांच्या गोटामध्ये पुष्कळच त्याबद्दलचा कल मंत्रणा अशी झाली। युधिष्ठिराचा कल शांती असावी असा होता। शक्यतोवर रक्तपात नको, कुलबांधवांचा वध होऊ नये आणि राज्याकरता म्हणून, राज्य सुखाकरता म्हणून फार मोठी हत्या होऊ नये याच्यासाठी किमान 5 गावं मिळाली तरी देखील चालतील। आणि जेव्हा तू शिष्ठाईसाठी जाशील तेव्हा सामोपचाराचंच बोलणं करावं असं युधिष्ठिराने सांगितलं। भीमानेही असं सांगितलं की शक्यतो शांती राहील असं पाहूया, युद्धाने कोणतेही प्रश्न सुटत नसतात। अर्जुनाने असं सांगितलं की आपल्याजवळ सामर्थ्य आहे आणि जर ठरवलं आणि तुझी इच्छा असेल तर युद्ध होईल। मात्र युधिष्ठिर आणि भीम म्हणतात त्याप्रमाणे आपण प्रथम संधीचा प्रयत्नच करायला हवा। नकुलानी असं सांगितलं की तू दोन्ही बाजू नीट समजावून सांग, न्यायाची धर्माची बाजू नीट समजावून सांग आणि इतपर ते जर ऐकत नसतील तर युद्धाचं भय दाखवायला हरकत नाही असं नकुलाने सांगितलं। तर सहदेवाने असं सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत युद्ध झालंच पाहिजे। उर्वरित 4 बंधू जर युद्ध करायला तयार नसतील तर मी एकटा युद्धाकरता उभा राहणार आणि कोणत्याही परिस्थितीत पांचालीचा जो अपमान झालेला आहे त्या अपमानाचा बदला हा घेतला गेलाच पाहिजे. त्यामुळे युधिष्ठिर आणि या सर्वांचं मत आहे त्याप्रमाणे जरी संधी झाला तरी देखील मी तो मानणार नाही आणि युद्ध हे अटळ आहे. सात्यकीनी अशीच भूमिका मांडली की युद्ध कोणत्याही परिस्थितीत व्हायला पाहिजे. एवढ्या सगळ्यांची मतं ऐकल्यानंतर स्वाभिमानी द्रौपदी भगवंतांना भेटायला आली. आपल्या अब्रूची आपल्या पतींना यत्किंचितही पर्वा नाही असं पाहून तिचं अंतःकरण अक्षरशः खवळून उठलं आणि सर्वांचं मत ऐकून शोकमग्न झालेली द्रौपदी भगवान श्रीकृष्णांशी बोलायला लागली. तिने प्रथमच सहदेव आणि सात्यकीचं अभिनंदन केलं आणि भीमाचा विशेष करून शांतपणा जाऊ पाहून आपण अत्यंत खिन्न झाल्याचं तिने जाहीर केलं. आणि ती अश्रुपूर्ण नयनांनी श्रीकृष्णांकडे पाहून म्हणायला लागली की हे महाबाहो धर्मज्ञा, कपटानी पांडवांना सुखापासून कसं भ्रष्ट केलं गेलं हे तुला माहीत आहे. आणि युधिष्ठिर केवळ 5 गावांवर संधी करायला तयार झाले हे ऐकून मला अत्यंत दुःख होत आहे. राज्य दिल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही कारणास्तव तू तिथं जाऊन संधी करू नयेस असं माझं मत आहे. पांडव दुर्योधनाच्या सैन्याशी लढण्यासाठी पूर्णपणाने समर्थ आहेत आणि या दुष्टांकडून साम आणि दाम वापरून काहीही होईल असं मला वाटत नाही. यांच्यावर दया दाखवण्याच्या योग्यतेचे ते नाहीत. कौरवांसारख्या दुष्टांना तर तू पांडव आणि सर्वांनी मिळून फार मोठा दंड दिला पाहिजे असं माझं मत आहे. पांडवांच्या सामर्थ्याला हेच योग्य होईल. हीच गोष्ट क्षत्रियांना उचित आणि एवढंच नव्हे तर तुझीही कीर्ती वाढायला हीच गोष्ट कारण होईल. जातीवंत क्षत्रियांनी लोभाविष्ट झालेल्या क्षत्रियाला अथवा अक्षत्रियाला अवश्य ठार मारावं. आणि मग द्रौपदी भगवंतांना म्हणायला लागली की हे श्रीकृष्णा, मी तुला असं विचारते की माझ्यासारखी स्त्री पृथ्वीवर दुसरी कोणी खरोखर असू शकेल का? साक्षात यज्ञवेदीपासून माझा जन्म झाला. राजा द्रुपदाची मी कन्या आहे. धृष्टद्युम्नासारख्या तेजस्वी वीराची मी भगिनी आहे. मी मला तुझी प्रिय सखी म्हणवते. पांडवांची सून म्हणून मी या कुळामध्ये आले. राजा पंडू ची सून म्हणून मी या कुळामध्ये आले. प्रभावशाली अशा पांडवांची महाराणी म्हणून आतापर्यंत मी मिरवले. 5 वीरपुत्रांची मी माता आहे आणि हे पांडव उघड्या डोळ्यांनी पाहत असताना आणि तू जिवंत असताना मला केस धरून सभेत फरफटत ओढत आणण्यात आलं. पांचाल, यादव आणि पांडव जिवंत असताना मला दासी म्हणून संबोधलं गेलं. माझ्या रक्षणाचा भार धर्माने घेतलेले हे माझे पती त्याही स्थितीत शांत बसलेले होते. तू माझं रक्षण कर म्हणून मी तुला अंतःकरणापासून हाक मारलेली होती. राजा धृतराष्ट्राने मला वर माग म्हणून म्हटलं तेव्हा मी काहीही वर मागू शकले असते, पण मी फक्त सशस्त्र पांडवांचं स्वातंत्र्य मागितलं, बाकी काही मागितलं नाही. बाकी सर्व यांनी यांच्या पराक्रमाने मिळवणं अपेक्षित आहे, पण यांनी यांच्या कर्मांनी परत वनवास पत्करला. आता या सगळ्या गोष्टीतून तूच आमचं रक्षण केलं पाहिजेस. भीष्म धृतराष्ट्रांची धर्मानी मी सून असताना मला बलात्काराने दासी करण्यात आलं. जर मला दासी करणारा दुर्योधन मुहूर्त मात्रही जिवंत राहत असेल तर पांडवांच्या बलाचा उपयोग तरी काय? भीमाच्या सामर्थ्याचा आणि अर्जुनाच्या धनुर्धारीपणाचा मी धिक्कार करते, असं ती म्हणायला लागली. जर तुझी माझ्यावर कृपा असेल आणि माझ्यावर अनुग्रह करावा असं तुला वाटत असेल तर शक्य असेल तितका संताप, तीव्र संताप कौरवांवर तू काढायला पाहिजेस. आणि असं बोलून त्या महामानिनीनी आपले मृदू दर्शनीय सुगंधी नीलवर्णाचे सर्पाकृती असे केस डाव्या हातात घेऊन आणि डोळ्यात अश्रू आणून श्रीकृष्णांच्या समोर धरले. ती परत म्हणाली की हे पुंडरीकाक्षा, कौरवांची संधी करण्याची ज्यावेळेला तुला इच्छा होईल त्या दृष्टीने कोणतंही कार्य करत असताना दुःशासनाने ओढलेला माझा हा केशपाश तुझ्या स्मरणामध्ये तू ठेव. हे भीमार्जुन दीन होऊन संधीसाठी उत्सुक झालेले असतील तर माझा वृद्ध पिता द्रुपद आपल्या महारथ पुत्रासहित युद्धासाठी उतरेल. पतींना आपल्या पत्नीच्या अब्रूची चाड नसली तरी मातेची अब्रू माझ्या पुत्रांना खास आहे. माझे पाच पुत्र अभिमन्यूला पुढे करून कौरवांशी युद्ध करतील. दुःशासनाचा माझ्या केसांना स्पर्श करणारा तो हात रणामध्ये तुटून रक्ताच्या थारोळ्यात धुळीत लोळत पडलेला जोपर्यंत मी पाहत नाही तोपर्यंत माझ्या हृदयाला शांती मिळणार नाही. 13 वर्ष अग्निप्रमाणे मी हा संताप माझ्या हृदयाशी बाळगलेला आहे. भीमाच्या शांतपणाच्या बोलण्याने माझं अंतःकरण विदीर्ण झालेलं आहे. असं म्हणून द्रौपदी रडू लागली. तिच्या नेत्रातून वाहणारा अश्रूपात पाहून तिचं सांत्वन करत भगवान श्रीकृष्ण तिला म्हणाले की साऱ्या कौरव स्त्रिया अशाच रडत पाहण्याचं भाग्य तुला लवकरच लाभेल. ज्यांच्यावर तू रागवलेली आहेस त्या सगळ्या लोकांचा वध करून त्यांच्या अनाथ स्त्रिया अशाच रडत असलेल्या मी तुला दाखवीन. काळानीच ज्यांचं जीवन संपवलेलं आहे असे धृतराष्ट्राचे मुलगे जर माझं ऐकणार नाहीत तर
रणांगणामध्ये कोल्हे कुत्रे आणि गिधाड यांचं भक्ष होऊन ते पडलेले तू पाहशील. भगवान श्री कृष्णांनी एवढं बोलून प्रतिज्ञा केली की हे कृष्णे, एक वेळ हिमाचल आपली जागा सोडील, पृथ्वीचे तुकडे उडतील, नक्षत्रासहित द्यूलोक खाली पडेल, पण माझं वचन मिथ्या होणार नाही. तू अश्रुआवर शत्रूंचा विनाश होऊन आपले पती वैभवाला चढलेले तू लवकरच पाहशील. द्रौपदीच्या वाग्बाणांनी आणि अश्रूंनी श्रीकृष्णांची ही भविष्यवाणी नंतर खरी करून दाखवली. तेजस्विनी द्रौपदीचं महाभारतातलं हे व्यक्तिमत्व पुढं सर्व पिढ्यांना अन्यायाची ज्यांना चाड आहे अशा सर्वांना अत्यंत मार्गदर्शक असं कायमच ठरत राहील. भगवंतांचा हस्तिनापूरला जाण्याचा दिवस उजाडला. वैशंपायन सांगतात की रात्रीचा अंधार दूर होऊन निर्मळ आकाशामध्ये सूर्यदेवाचा उदय झालेला होता. कार्तिक मासातील रोहिणी नक्षत्रात मैत्र नावक मुहूर्त उपस्थित झाल्यावर श्रीकृष्णांनी यात्रा आरंभली. निघण्यापूर्वी भगवान जनार्दनाने सर्वप्रथम प्रातःकाळी ब्राह्मणांच्या मुखाने परम मंधुर मधुर मंगल असं पुण्याह वचन ऐकलं, स्नान केलं, संध्यावंदन अग्निहोत्र आदी कृत्य केली, बैलाच्या पाठीला स्पर्श करून ब्राह्मणांना नमस्कार केला, अग्नीची परिक्रमा केली, पुढे ठेवलेल्या मंगल आणि कल्याणकारक अशा वस्तूंचं दर्शन घेतलं आणि सात्यकीला श्रीकृष्ण म्हणाले की माझ्या रथावर शंख चक्र गदा शक्ती सर्व प्रकारची शस्त्र अस्त्र आणून ठेव, कारण अतिशय बलवान असणाऱ्यांनी देखील दुर्बल शत्रूची अवहेलना कधी करू नये. दुर्योधन कर्ण शकुनी हे तर दुरात्मेच आहेत. भगवंतांच्या रथावर त्यांची सुप्रसिद्ध शस्त्र ठेवण्यात आली. सुवर्णमंडित रत्न जडित अशा त्या रथाचा ध्वज देखील अत्यंत सुंदर होता. गरुड चिन्हांकित ध्वजांनी सुशोभित अशा रथावर भगवान श्रीकृष्ण आरूढ झाले. सात्यकीलाही त्यांनी आपल्या बरोबर घेतलं. युधिष्ठिर आदी सर्व पांडव राजा, द्रुपद, धृष्टद्युम्न, विराट, काशीराज असे अनेक श्रेष्ठ पुरुष शिष्टाचाराप्रमाणे श्रीकृष्णांना पोचवण्यासाठी आले. काही अंतर चालून गेल्यानंतर युधिष्ठिरांनी श्रीकृष्णांना हस्तिनापुरात असलेल्या आपल्या माता कुंतीची भेट घेऊन तिचं कुशल जाणून घ्यावं अशी विनंती केली आणि दीर्घकाळ पीडा झालेल्या आपल्या मातेला आमचा समाचार तू कळव आणि आश्वस्त कर असं सांगितलं. भीष्म, द्रोण, विदुर, धृतराष्ट्र या सर्वांचा समाचार तू घ्यावास असंही युधिष्ठिरांनी सुचवलं. श्रीकृष्णांना त्यांनी एक प्रदक्षिणा घातली आणि त्यांची आज्ञा घेऊन सर्वजण मागं परत फिरले. परतण्यापूर्वी अर्जुनांनी श्रीकृष्णांना असं म्हटलं की दुर्योधन लोभ सोडून अर्ध राज्य आम्हाला परत करील तर माझं प्रिय कार्य होईल आणि कौरवही भयापासून मुक्त होतील. पण जर दुर्योधन याच्या विपरीत आचरण करणार असेल तर निश्चितच त्याच्या बाजूला असलेल्या सर्व क्षत्रियांचा मी संहार करीन. श्रीकृष्णांच्या सूचनेवरून सारथी दारुकाने श्रीकृष्णांचा रथ हाकण्याकरता म्हणून सुरुवात केली. भगवान श्रीकृष्णांची जी शिष्ठाई होती त्या शिष्ठाईच्या माग त्यांची विशिष्ट भूमिका होती. भगवंतांचं जे जीवित कार्य होतं ते परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम असंच होतं. आणि पशुवृत्तीची राजसत्ता नष्ट करणं हे आपलं अवतार कार्य आहे अशी त्यांना जाणीव होती. तरी देखील एकूण संघर्षाचा घटनात्मक नेता युधिष्ठिर होता आणि त्याच्या इच्छेप्रमाणे समझोता झाला तर बघावं. असं असल्यामुळं भगवान श्रीकृष्ण शिष्ठाईसाठी म्हणून जायला निघाले. युधिष्ठिरावर देखील संजयाच्या शिष्ठाईचा एकूण परिणाम झालेला होताच. तसंच असं मानणारा एक खूप मोठा वर्ग राजमंडळामध्ये होता की भगवान श्रीकृष्णांनी जर स्वतः खटपट केली तर हे युद्ध टळू शकेल. आणि या मंडळींमध्ये खुद्द त्यांचे वडील बंधू बलराम देखील होते. असं असल्यामुळं कौरवांच्या हटवादीपणामुळं संधी होऊ शकत नाही हे भगवंतांना सिद्ध करायचं होतं. पांडवांची सेना सात अक्षहिणी हे निश्चित झालेलं होतं तोपर्यंत. आणि कौरवांची सेना फारच मोठी म्हणजे 11 अक्षहिणी आहे हेही तोपर्यंत जवळपास निश्चित झालेलं होतं. पांडवांच्या बाजूला जे वीर योद्धे होते ते वीर योद्धे एकतर त्यांचे नातेवाईक होते किंवा हितसंबंधी होते किंवा पांडव न्यायाचे आहेत असं समजणारे राजे पांडवांच्या पक्षाला होते. दुर्योधनाच्या पक्षाला जे राजे येऊन मिळालेले होते आणि जी प्रचंड सेना त्याच्या भोवती जमा झालेली होती ते राजे दुर्योधनाची बाजू न्यायी आहे म्हणून त्याच्या बाजूला जमा झालेले होते असं नव्हतं. तर भगवान श्रीकृष्णांनी अगदी बालपणी प्रजा राजाच्या विरुद्ध क्रांती करू शकते एवढंच नव्हे तर राजाला मारून सत्तांतर देखील होऊ शकतं हे कंसाला मारून त्यांनी सिद्ध केलेलं होतं. तसंच जरासंधासारखे जे राजे होते कशाही प्रकारचं जरी आचरण केलं तरी देखील आम्ही राजे असल्यामुळं आम्हाला कशाचंही भय नाही राजा हा कधीही दंडनीय असू शकत नाही अशी धारणा असलेले जरासंधासारखे जे राजे होते त्याच्यातल्या जरासंधाला आणि शिशुपालाला भगवंतांनी मारलेलं होतं. जरासंधाला मारवलेलं होतं भीमाकर्वी आणि शिशुपालाला स्वतः मारलेलं होतं. तरी देखील या राजांच्या मुखवट्याच्या आड दडून अशाच प्रकारे अनियंत्रित राज्यकारभार आपल्याकडे असावा असा समजणारा एक मोठा राजवर्ग होता की ज्या राजवर्गाला आज ना उद्या श्रीकृष्णांची नजर आपल्यावर पडणार आणि आपलं वर्तन किंवा आपली अनियंत्रित सत्ता किंवा प्रजाजनांचे आपण करत असलेले हाल श्रीकृष्ण सहन करणार नाहीत अशा एका कल्पनेनी भयभीत झालेला आणि श्रीकृष्णांना विरोध करणारा असा खूप मोठा वर्ग दुर्योधनाच्या बाजूने उभा राहिलेला होता. आणि पांडव आणि कौरव यांच्या युद्धाचं निमित्त साधून अनेक राजे कृष्णाला ठार मारण्याची संधी समजून कौरव पक्षाला मिळालेले होते. या सर्व मंडळींना राजसूय यज्ञानंतर, कारण त्यालाही फार वर्ष लोटलेली होती, परत एकदा आपल्या एकट्याचं बल सर्वांना दाखवून देणं भगवंतांना आवश्यक वाटत होत. त्यांना जाऊन भेटण्यामध्ये आणि कृष्ण शिष्टाई जी झाली त्याच्यामाग श्रीकृष्णांचं अजून एक धोरण होत की भीष्म द्रोण कृप हे त्या मनाने सत्यनिष्ठ आणि धर्मप्रवण पण दबलेले असे ज्येष्ठ लोक कुरुकुळाच्या बाजूनी होते. यांची युद्धाची उत्साह शक्ती नाउमेद करणं हाही एक भगवंतांच्या जाण्यामागचा हेतू होता. भगवंतांना कौरवांचं बलाबल अजमावायचं होतं या निमित्ताने, आणि पांडव बलवान आहेत आणि कौरवांचा पराजय अटळ आहे अशा प्रकारचा न्यूनगंड कौरवांच्या आणि सर्व राजांच्या मनामध्ये निर्माण करणं हेही भगवंत जाऊन करू इच्छित होते. भगवंतांनी अजून एक महत्वाची गोष्ट या कृष्ण शिष्याईच्या पाठोपाठ केली, ते म्हणजे कर्णाला त्याच्या जन्माचं रहस्य भगवंतांनी सांगितलं. तो सूतपुत्र नसून कुंतीपुत्र आहे आणि धर्माच्या नियमाप्रमाणे तो पंडूचाही पुत्र ठरतो. त्यामुळं मुख्य मदार ज्या कर्णावर होती त्या कर्णाची देखील उत्साह शक्ती नाउमेद करणं आणि पराभवाची इच्छा कर्णाच्या ठिकाणी निर्माण करणं हे भगवंतांना साधायचं होतं. कौरवांची एकी तरी निश्चित किती आहे आणि कौरवांमध्ये कोणत्या निमित्ताने फूट पडू शकते हे भगवंतांना अजमावून पाहायचं होतं. अजून एक महत्वाची गोष्ट जी कंसाच्या वधाच्या वेळेला भगवान श्रीकृष्णांनी वापरली ती म्हणजे जी मंडळी वध्य आहेत ती मंडळी सगळ्या जगताला देखील वध्य वाटली पाहिजेत. आपल्या दृष्टीने जो वध्य आहे त्याला जगताच्या दृष्टीनेही वध्य ठरवणं ही महत्वाची गोष्ट जर घडली तर हत्येला देखील महान असं नैतिक अधिष्ठान प्राप्त होतं. कौरवांच्या संभाव्य हत्येला एक मोठं नैतिक अधिष्ठान प्राप्त व्हावं अशी भगवंतांची योजना होती. तिकडं हस्तिनापुरामध्ये श्रीकृष्णांच्या भावी आगमनाची वार्ता पसरल्याबरोबर सर्व आबाल वृद्ध स्त्री पुरुष नागरिक अत्यंत आनंदित झाले आणि श्रीकृष्ण हस्तिनापुरात येणार या एकाच वार्तेची ते अत्यंत आदरपूर्वक चर्चा करायला लागले. धृतराष्ट्र देखील श्रीकृष्णांच्या स्वागत सत्काराची योजना करीत होता. धृतराष्ट्र श्रीकृष्णांच्या स्वागताची कशी तयारी करू इच्छित होता हे आपण पाहू, पण प्रथम आपण एक स्तोत्र ऐकूया.
सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासं मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं गोविन्दं परमानन्दम् मृत्स्नामच्छिहेति यशोदा ताडनशैशवसन्त्रासम् व्यादितवक्त्रालोकितलोकालोकचतुर्दशलोकालिम् लोकत्रयपुरमूलस्तम्भम् लोकालोकमनालोकम् लोकेशं परमेशं प्रणमत गोविंदं परमानंदं गोविंदं परमानंदं गोपालं भूलीला विग्रह गोपालं कुल गोपालं गोपी खेलन गोवर्धुन कृत लीला लालित गोपालं गोभिर्निगदित गोविंद स्फुट नामानं बहुनामानं गोपी गोचर दूरं प्रणमत गोविंदं परमानंदं गोविंदं परमानंदं गोपी मंडल गोष्ठी भेदं भेदावस्थम भेदाभं शश्वत गोखुर निर्धूतोत्कृत धूली धूसर सौभाग्यं श्रद्धा भक्ति गृहीतानंदम चिंत्यं चिंतित सद्भावं चिंतामणि महिमानं प्रणमत गोविंदं परमानंदं गोविंदं परमानंदं वृंदावन भुवि वृंदारक गण वृंदाराधित वंदेहं कुंदाभामल मंदस्मेर सुधानंदं सुहृदानंदं वंद्याशेष महामुनिमानस वंद्यानंद पदद्वंद्वं वंद्याशेष गुणाब्धिं प्रणमत गोविंदं परमानंदं गोविंदं परमानंदं गोविंदाष्टकमेतदधीते गोविंदार्पित चेतायो गोविंदाच्युत माधव विष्णु गोकुल नायक कृष्णेति गोविंदांघ्रि सरोज ध्यान सुधा जलधौत समस्ताघो गोविंदं परमानंदामृतमंतस्थं सतमभ्येति अंतस्थं सतमभ्येति अंतस्थं सतमभ्येति
धृतराष्ट्र भगवान श्री कृष्णांच्या स्वागत आणि सत्कारांची योजना करायला लागला. धृतराष्ट्रांचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व दुर्योधनापेक्षा देखील जास्त कुटिल असं आहे. हा जो संघर्ष आहे हा संघर्ष मुळात धृतराष्ट्र आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये आहे. धृतराष्ट्र हा पांडूचं राज्य सांभाळण्यासाठी म्हणून राज्यावर बसलेला होता. पांडूला एक विशिष्ट शाप असल्यामुळे त्याला मुलगे होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. त्यामुळं आपणच कायम राजा असणार अशी त्याची धारणा झालेली होती. मात्र कुंतीला मिळालेल्या वरदानामुळे पांडूला जरी शाप असला तरी देवतांच्या पासून त्यांनी दिलेल्या मंत्रांपासून कुंतीला मुलगे झाले आणि पांडूच्या मृत्यूनंतर कुंती त्या मुलांना घेऊन हस्तिनापूरला परत आल्यावर धृतराष्ट्राचे सगळे मनसुबे हवेत विरल्यासारखे झाले. धृतराष्ट्रालाही दरम्यान मुलगे झालेले होते पण असं लक्षात आलं की कुंतीचा मोठा मुलगा युधिष्ठिर हा दुर्योधनापेक्षा देखील वडील आहे. बरं, राज्य जे होतं ते पांडूचं होतं आणि विश्वस्त या नात्यानी धृतराष्ट्र सांभाळत होता. त्या राज्याबद्दल देखील हकीकत अशी होती की खरा राज्याचा अधिकारी धृतराष्ट्रच झाला असता, कारण पांडूचाही तो वडील बंधू होता. पण दृष्टीने अंध असल्यामुळं
अंध व्यक्ती राज्यकारभार करू शकत नाही असा विदुरांनी निर्वाळा दिल्यामुळे धृतराष्ट्राला हात चोळत गप्प बसायला लागलेलं होत. पांडू प्रमाणेच विदुर देखील दासी पुत्र असला तरी एका तऱ्हेने धृतराष्ट्राचा बंधू होता. त्या दरबारामध्ये विदुरांना फार मोठा मान होता, तसंच भीष्मांचं फार मोठं वजन होतं. एवढंच नव्हे तर भीष्मांच्या बाहुबळावर आतापर्यंत हे राज्य टिकलेलं होतं. तसंच द्रोणाचार्य कृपाचार्य हे देखील सत्प्रवृत्त होते. विशेष करून भीष्म आणि विदुर हे भगवान श्रीकृष्णांचे भक्त होते आणि भगवान श्रीकृष्णांची मनोगत पूर्णपणाने पांडवांच्या बाजूच आहे आणि आपल्या मुलांच्या विरुद्ध आहे हे माहीत असताना देखील अत्यंत महत्वाच्या अशा राजघराण्यातल्या व्यक्ती भगवान श्रीकृष्णांना अनुकूल होत्या, त्यामुळं उघड उघड आपल्या मुलांची बाजू धृतराष्ट्राला घेता येत नव्हती. त्यामुळं धृतराष्ट्र दुर्योधनाला म्हणायला लागला की श्रीकृष्ण इथे येणार आहेत. एका कपटी आणि कुटीलपणाने बाहेरून आपण निष्पक्ष आहोत असं धृतराष्ट्र दाखवत होता, तसंच आपली मुलं आपला ऐकत नाहीत असं दाखवत होता आणि आतून मात्र त्याची आपल्या मुलांना पूर्णपणाने साथ होती. धृतराष्ट्र दुर्योधनाला म्हणायला लागला की हे मधुसूदन आम्हाला अत्यंत आदरणीय आहेत, पूजनीय असेच आहेत. एवढंच नव्हे तर संपूर्ण लोकांचं जीवन त्यांच्यावर निर्भर आहे, ते संपूर्ण भूतांचे अधीश्वर आहेत. त्यांच्या ठिकाणी धैर्य पराक्रम बुद्धी तेज सगळ्या गोष्टी ओतप्रोत भरलेल्या आहेत. श्रीकृष्णांचा आपल्या इथं सन्मान झाला पाहिजे. सन्मानित जर झाले तर ते आपल्याला सुखदायक होतील, सन्मानित नाही झाले तर ते आपल्या दुःखाला कारण होतील हे तू जाण. आणि जर आपल्या सत्कारांनी ते संतुष्ट झाले तर आपण आपलं मनोगत त्यांच्या करवी सिद्धीला नेऊ शकू. राजा धृतराष्ट्रांनी दुर्योधनाला आदेश दिला की श्रीकृष्णांच्या येण्याच्या वाटेवरचं स्वागत देखील फार भव्य झालं पाहिजे. त्यांच्या मार्गात ठिकठिकाणी विश्राम स्थान तयार कर, त्यांच्या मनाला अनुकूल अशी सर्व उपभोगाची सामग्री तिथे ठेवण्यात यावी. असं रहा की जेणेकरून श्रीकृष्णांच्या मनात तुझ्याविषयी प्रेम निर्माण होईल. आणि त्यांनी भीष्मांना विचारलं की आपलं मत काय आहे, त्याच्यावर भीष्म असं म्हणाले की फार उत्तम गोष्ट आहे. सर्वांची अनुमती जाणून दुर्योधनाने देखील ठिकठिकाणी सुंदर सभा मंडप उभारले, विश्राम स्थान तयार केली. त्या ठिकाणी कारागिरांनी अनेक रत्नांनी संपन्न अशा सुखसोयी मंचक निर्माण केले. दुर्योधनाने कोणकोणत्या भोगवस्तू ठेवलेल्या होत्या याची जंत्री महाभारतात दिलेली आहे. अत्यंत उत्तम उत्तम अशी आसनं, स्त्रिया, सुगंधित पदार्थ, आभूषण, तलम वस्त्र, पेय पदार्थ, सर्व प्रकारचे भोज्य पदार्थ, सुगंधित पुष्पमाला सर्व दुर्योधनांनी सुसज्ज ठेवलेलं होतं. शेवटचा मुक्काम भगवंतांचा वृकस्थानामध्ये होणार होता, तिथं तर विशेष उत्तम असं विश्रामस्थान त्यांनी बनवलं.
सर्व प्रकारची देवांना उचित अशी व्यवस्था जवळपास राजा धृतराष्ट्राच्या आज्ञेवरून बनवण्यात आली. धृतराष्ट्र ओळखत होता की हा दाम किंवा दान नीतीचा असा प्रकार आहे आणि अशाच नीतीचं जाळं श्रीकृष्णांवर पसरवावं, पण श्रीकृष्ण या गोष्टीला फसले नाहीत. नंतर युद्धामध्ये पांडवांच्या पक्षाला येऊन मिळण्यासाठी म्हणून निघालेल्या शल्याला वारंवार अशा प्रकारचं स्वागत करून दुर्योधनाने मिंध करून आपल्या बाजूला ओढून घेतलेलं होतं, पण भगवानांनी या विश्रामस्थानांकडं आणि नाना प्रकारच्या रत्नांकडं दृष्टीपात देखील न करता थेट हस्तिनापूर गाठलं. श्रीकृष्ण वृकस्थलाला आलेले आहेत आणि उद्या हस्तिनापुराला येणार अशी बातमी हेरांकडून धृतराष्ट्राला समजली आणि त्यांनी श्रीकृष्णांच्या स्वागताची भव्य योजना बनवली आणि सगळी तयारी विदुरांजवळ मांडली. प्रत्येक वेळेला भीष्म किंवा विदुर यांना सांगातीला घेऊन धृतराष्ट्र काही योजना आखतो आहे. अशा करता की भगवान श्रीकृष्ण भीष्म आणि विदुरांना भेटणार आणि त्यांच्याशी काही सल्ला मसलत करणार असा धृतराष्ट्राचा अंदाज होता. श्रीकृष्णांचं जे मोठेपण होत आणि महात्म्य होत ते धृतराष्ट्रालाही माहीत होत आणि कोणी कोणी त्याला ईश्वर समजतात हेही धृतराष्ट्राला माहीत होत. एवढंच नव्हे तर काही प्रसंगी त्यांनी ते मान्यही केलेलं होतं, पण राज्य लोभामुळं आणि पुत्र स्नेहामुळं त्याला ते वेळ प्रसंगी वळत नव्हतं. प्रसंगी विदुराजवळ श्रीकृष्णांचं ते महात्म्य आणि ऐश्वर वर्णन करताना धृतराष्ट्र म्हणतात की श्रीकृष्णांचं हृदय विशाल आहे, त्यांचा पराक्रम महान आहे, ते सत्वगुणांनी संपन्न आहेत, यादव गणराष्ट्राचे ते पोषक आणि संरक्षक आहेत. अर्थात श्रीकृष्णांच्या स्वागताची त्यांनी जी योजना केलेली होती ती त्याच्या स्वार्थवश अशा राजनीतीचा एक भाग म्हणून होती. भगवान श्रीकृष्णांची पूजा करून त्यांना आपण काय काय अर्पण करणार आहोत आणि किती अर्पण करणार आहोत हेही त्यांनी विदुराला सांगून ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये उत्तम जातीचे घोडे जुंपलेले 16 सुवर्णमय रथ श्रीकृष्णांना अर्पण करण्यासाठी त्यांनी तयार ठेवलेले होते. 8 अतिशय मदमस्त असे हत्ती, दासदासी आणि अगणित संपत्ती श्रीकृष्णांना द्यायची असं त्यांनी ठरवलेलं होतं. त्यांनी श्रीकृष्णांचं स्वागत कसं होईल याची योजना केलेली होती. धृतराष्ट्र असं म्हणाले की दुर्योधनाखेरीज माझे सर्व मुलगे सुंदर रथावर बसून श्रीकृष्णांना वेशीवर सामोरे जातील. हजारो सुंदर अशा वारांगणा नटून थटून त्यांच्या स्वागताकरता मी पाठवणार आहे. धृतराष्ट्राने काही आदेश देखील जारी केले. सर्व लोक सूर्यदेवाचं दर्शन करतात, तसंच नगरातल्या सगळ्या स्त्री पुरुष बालकांनी महात्म्या मधुसूदनाचं दर्शन करावं. त्यांनी असे आदेश दिले की नगरात सर्वत्र विशाल ध्वज पताका त्यांच्या स्वागताकरता म्हणून लावाव्यात. ते येतील तो मार्ग सडा टाकून धुलीविरहित करावा. आणखी एक आदेश त्यांनी विदुराला सांगितला, दुशासनाचा जो प्रासाद होता तो दुर्योधनापेक्षा देखील जास्त भव्य आणि श्रेष्ठ असा होता. श्रीकृष्णांना त्या प्रासादामध्ये उतरण्याची व्यवस्था धृतराष्ट्रांनी केली. दुर्योधनाजवळ जी फार उत्तम अशी रत्न होती ती याच भवनामध्ये ठेवावीत असा आदेश त्यांनी दिला आणि त्यापैकी जी रत्न घेण्याची त्यांची इच्छा असेल ती त्यांनी निसंदेहपणाने घ्यावीत असं त्यांना सुचवावं असंही त्यांनी सांगितलं. या सगळ्या सत्कारामाग स्वार्थी अशा राजनीतीची असलेली प्रेरणा विदुरांनी ओळखली. विदुरांनी धृतराष्ट्राला थोडा हितोपदेश देखील केला. विदुर असं म्हणाला की तुम्ही श्रेष्ठ आणि सन्मान्य असे पुरुष आहात, तुम्हाला प्रतिष्ठा आहे, तुम्ही वृद्ध आहात, तुम्ही जे म्हणता ते शास्त्र आणि लौकिक आचार उभय दृष्टीने योग्यच आहे, तसा सत्कार करावा. तुमच्या ठिकाणी अनेक सद्गुण देखील आहेत, पण या गुणांचं निरंतर रक्षण होईल असा बंधू बांधवांसहित तुम्ही श्रीकृष्णांच्या समोर प्रयत्न करा. तुम्ही श्रीकृष्णांच्या समोर सरलता स्वीकारा. कुटिलतेने आपल्या मुलांना आतून पाठिंबा तुम्ही कदापि देऊ नका. तुमचे पुत्र पौत्र आणि सुहृदांचा सर्वनाश अशाने होईल. विदुरांनी स्पष्टपणाने म्हटलं की श्रीकृष्णांचा अतिथी म्हणून तुम्ही जो सत्कार करणार आहात त्याला ते पात्र आहेतच, एवढंच नव्हे तर सगळी पृथ्वी प्राप्त करायला ते पात्र आहेत. पण धर्मपालनाच्या उद्देशाने किंवा श्रीकृष्णांचं प्रिय करण्यासाठी तुम्ही हे देताय असं मला वाटत नाही. याच्या माग तुमची माया आहे, छद्मीपणा आहे असं मला शपथपूर्वक वाटतं असं विदुर धृतराष्ट्राला म्हणायला लागले. या बाह्य व्यवहारामाग तुमचा जो वास्तविक अभिप्राय आहे त्याची मला जास्त शंका येते असं विदुर म्हणायला लागले. आणि विदुर धृतराष्ट्राला सल्ला द्यायला लागले की केवळ 5 गावं ते मागत होते तीही तुम्ही देऊ इच्छित नव्हतात. यावरून असं स्पष्ट होतं की संधी करून तुम्ही शांती प्रस्थापित करणार नाही. तुम्ही धन देऊन श्रीकृष्णाला आपल्या बाजूला वळवू पाहता आहात असा मला संशय येतो आहे. पण तुम्हाला सत्य ते मी सांगतो की कोणत्याही प्रकाराने श्रीकृष्णाला अर्जुनापासून तोडणं शक्य नाही. मी श्रीकृष्णांचं महात्म्य जाणतो. श्रीकृष्णांच्या ठिकाणी असणारी अर्जुनाची भक्ती देखील मला माहीत आहे. मी निश्चितपणे सांगतो की श्रीकृष्ण तुम्ही काहीही केलं तरी आपला प्रिय सखा अर्जुनाचा त्याग कधीही करणार नाहीत. तुम्ही दिलेल्या वस्तूंपैकी पाण्याने भरलेले कलश, पाय धुण्यासाठी पाणी आणि कुशल प्रश्न याच्याशिवाय अन्य कोणत्याही वस्तूचा श्रीकृष्ण स्वीकार करणार नाहीत. शेवटी विदुर म्हणायला लागले की महात्मा श्रीकृष्णांचा अतिशय सत्कार तर कराच कारण ते त्याला योग्य आहेत, पण उभय पक्षाच्या कल्याणाची इच्छा घेऊन ते ज्या कारणासाठी येत आहेत तो उद्देश तुम्ही सफळ करा. हे सर्व ऐकत असलेल्या दुर्योधनाने धृतराष्ट्राला असं म्हटलं की श्रीकृष्णांच्या पांडवांच्या विषयीच्या प्रेमाबद्दल जे विदुर म्हणतायत ते खरंच आहे. आणि विदुरांनी जे म्हटलेलं आहे तशा प्रकारे आपण करावं असं मला वाटत नाही. श्रीकृष्णांना अनेक वस्तू भेट देण्याचं तुम्ही म्हणताय तेवढंही मला मान्य नाही असं दुर्योधन म्हणायला लागला. शिष्टाई करायला येणाऱ्या व्यक्तीची एवढी संभावना करणं, एवढा सत्कार करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे असं दुर्योधन म्हणू लागला. आणि श्रीकृष्ण देखील असं समजतील की भीतीच्या पोटी हे माझा सत्कार करतायत. आता एकदा कलह आरंभ झालेला आहे तर सत्कार करून प्रेम दाखवल्यामुळं त्याचं शांतीत रूपांतर होईल असं मला तरी वाटत नाही. हे भाषण ऐकून भीष्म धृतराष्ट्राला म्हणाले की श्रीकृष्णांचा कोणी सत्कार करो किंवा न करो, त्यांचा अपमान किंवा अवहेलना कोणी करू शकणार नाही. श्रीकृष्ण जे कार्य करण्याचं मनात निश्चित करतात, कशाही प्रकारे ठरवलं तरी त्याच्यापेक्षा वेगळं काहीही घडेल असं मला वाटत नाही. श्रीकृष्ण जे म्हणतील ते निशंक होऊन तू कर एवढंच मी तुला सांगतो. त्यांना मध्यस्थ करून तू पांडवांशी संधी करून टाक. त्याच्यावर दुर्योधन ठासून म्हणायला लागला की मी जीवनभर पांडवांसह या साऱ्या संपत्तीचा उपभोग घेईन याची आता कोणतीही शक्यता मला वाटत नाही. आणि असं म्हणून त्यांनी आपली योजनाच तिथं प्रगट केली. दुर्योधन म्हणू लागला की मी या वेळेला जे महान कार्य करण्याचा निश्चय केलेला आहे ते सगळा तो निश्चय तुम्ही सगळे मिळून ऐका. पांडवांचा सर्वात मोठा आधार जर कोणी असेल तर हा श्रीकृष्णच आहे. पांडवांच्या या आधारालाच तो इथं आल्यावर मी कैद करेन. तो बद्ध झाला तर यदुवंशी माझ्या अधीन होती त्याला सोडवण्यासाठी, आणि पांडव देखील माझ्या आज्ञेच्या अधीन होती. श्रीकृष्ण उद्या प्रातःकाली येथे येईलच. तेव्हा त्यांनाही समजेल की आपण इथं आलो कशा करता, पण झालं काय. दुर्योधनाची ही योजना ऐकून धृतराष्ट्राने भीष्म आणि विदुरांसमोर दुःख प्रगट केलं. उदासपणाने तो म्हणायला लागला की तू अशी गोष्ट करू नको, हा अरे सनातन धर्म नाही. श्रीकृष्ण यावेळेला दूत म्हणून येतात, शिवाय ते आमचे प्रिय आहेत, संबंधी आहेत, त्यांनी कौरवांचा काही अपराध केलेला नाही, अशा अवस्थेत त्यांना बंदी करणं योग्य होणार नाही. भीष्म असं म्हणाले की तुझा हा मंदबुद्धीचा पुत्र काळाच्या अधीन झालेला आहे, आणि कोणीही कितीही समजावलं तरी हा अनर्थच आपल्या बाजूला ओढून घेतो आहे. आणि इकडे वृकस्थलामध्ये भगवान श्रीकृष्णांनी रात्रीच्या विश्रांतीनंतर प्रातःकाळी उठून सर्व नित्यकर्म पूर्ण केली. ब्राह्मणांची आज्ञा घेऊन हस्तिनापुराकडे मार्गक्रमण सुरू केलं. धृतराष्ट्रांनी निर्देश दिल्याप्रमाणे दुर्योधनाशिवाय त्याचे सर्व पुत्र आणि अन्य सर्व महत्वाच्या व्यक्ती श्रीकृष्णांना सामोरे गेले. भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या सर्वांसमवेत नगरामध्ये प्रवेश केला. धृतराष्ट्रांनी जरी आदेश काढलेला होता तरी देखील भगवान श्रीकृष्णांची नगरजन फार मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते. त्यांची कीर्ती नगरामध्ये आधीच पसरलेली होती. त्यांचं अनुपम सौंदर्य पाहण्यासाठी स्त्रिया उतावीळ झालेल्या होत्या. त्यांचे अनेक भक्त त्यांना पाहण्यासाठी डोळ्यामध्ये प्राण आणून वाट पाहत होते. अनेक भक्त त्यांची स्तुती करत होते. मार्गावर लोकांची प्रचंड गर्दी असल्यामुळं रथाची गती देखील अत्यंत मंद झालेली होती. यथावकाश भगवंतांनी राजा धृतराष्ट्राच्या सुशोभित उज्ज्वल अशा प्रासादामध्ये प्रवेश केला. भगवंत आल्यानंतर धृतराष्ट्र आपल्या आसनावरून उठला. भीष्म द्रोण आदी सर्व जनार्दनाचा सन्मान करत आपापल्या आसनावरून उठून उभे राहिले. श्रीकृष्णही धृतराष्ट्रांना भेटले. भीष्मांशी त्यांनी काही सुखसंवाद केला. सर्वांचा धर्माला अनुसरून असा आदर केला. सर्व राजांनाही ते त्या ठिकाणी भेटले. त्या सभेमध्ये एक स्वच्छ आणि झगमगणारं असं सुवर्ण सिंहासन मांडलेलं होत. धृतराष्ट्राच्या आज्ञेनी भगवान त्या सिंहासनावर विराजमान झाले. पुरोहितांनी यथाविधी श्रीकृष्णांचं आतिथ्य केलं. काही वेळ सर्व कौरवांमध्ये ते बसले. सर्वांशी प्रसन्नपणाने आपापल्या संबंधानुसार त्यांनी गोष्टी केल्या. धृतराष्ट्राकडून अशा प्रकारे पूजित आणि सन्मानित होऊन काही वेळाने धृतराष्ट्राची आज्ञा घेऊन श्रीकृष्ण राजभवनातून बाहेर पडले. ही लहानशी औपचारिक भेट आटपून भगवान श्रीकृष्ण विदुरांच्या रमणीय अशा गृहामध्ये आले. विदुरांच्या गृहामध्ये पदार्पण केल्यानंतर विदुरांनी त्यांचं पूजन केलं आणि ते भगवंतांनी म्हणायला लागले की हे कमल नयना, तुझ्या दर्शनाने मला जी प्रसन्नता प्राप्त झालेली आहे त्याचं वर्णन मी काय करणार. तू सर्व चराचर विश्वाचा अंतरात्मा आहेस. श्रीकृष्णांनी विदुरांचं आतिथ्य स्वीकारलं. विदुरांनी श्रीकृष्णांना पांडवांचा कुशल समाचार विचारला. भगवंतांनी विदुरांना तो विस्तारपूर्वक सांगितला. त्यानंतर भगवंत कुंतीच्या भेटीसाठी म्हणून गेले. श्रीकृष्णांना येताना पाहून त्यांची आत्या बाई कुंती पुढे झाली आणि त्यांच्या गळ्यात पडून ती आक्रोश करायला लागली. दीर्घ काळानंतर श्रीकृष्णांना पाहून तिला अश्रू अनावर झाले. श्रीकृष्णांना आदरपूर्वक आसनावर बसवल्यानंतर कुंतीने पांडवांच्या वनवासाची गोष्ट काढली. बालपणापासून त्यांना जी सुख दुःख सहन करायला लागली त्याचं वर्णन केलं. नंतर आपल्या एकेका पुत्राची आठवण काढली. त्यांच्या गुणांचं वर्णन कुंती करू लागली आणि प्रत्येकाची विचारपूस तिने केली. नंतर द्रौपदी विषयी विचारणा करताना ती म्हणाली की द्रुपद कुमारी कृष्णा, मला माझ्या सर्व पुत्रांहून अधिक प्रिय आहे. ती कुलीन, अनुपम, सुंदरी, सर्व गुणांनी संपन्न अशी आहे. ती सत्यवादिनी आहे. उत्तम कुलात उत्पन्न झालेली, सर्व कल्याणी, द्रौपदी सांप्रत कशी आहे असं कुंती विचारू लागली. ती म्हणाली की हे 14 वर्ष चालू आहे. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास होऊन ही पुढचं वर्ष आहे. मी द्रौपदीला कौरव सभेत कसं फरफटत आणलं गेलं हे मला आठवत, असं म्हणत कुंती त्याचं वर्णन करू लागली. आणि ती म्हणाली की या प्रसंगाहून अधिक दुःख मला पूर्वी कधी झालं नव्हतं. कुंतीला पुन्हा दुःखाचा तीव्र उमाळा आला आणि अशाही अवस्थेत कुंतीने आपल्या पुत्रांना जो संदेश दिला तो वीर मातेला शोभेचा असा होता. ती म्हणाली की हे माधवा, धर्मात्मा राजा युधिष्ठिराला सांग की तुझ्या धर्माची मोठी हानी होते आहे, तू त्याला व्यर्थ नष्ट करू नकोस। दीनतेने प्राप्त झालेल्या जीविकेपेक्षा मरून जाणं उत्तम आहे असं तू त्याला सांग। अर्जुनाला आणि सदा युद्धाला उद्युक्त राहणाऱ्या भीमाला सांग की क्षत्राणी ज्या प्रयोजनासाठी पुत्रांना जन्म देते, अर्थात मी ज्या कारणाकरता तुम्हाला जन्म दिला ते पूर्ण करण्याचा काळ जवळ आलेला आहे। तुम्ही या जगातले सन्मानित पुरुष आहात आणि जर एखादं घृणित कर्म तुमच्या हातून घडेल तर मी नेहमीसाठी तुमचा त्याग करून टाकेन। नकुल सहदेवांसाठी कुंतीने विशेष निरोप दिला की हे पुत्रांनो, तुम्ही तुमचे प्राण पणाला लावून पराक्रमाने प्राप्त झालेले भोगच केवळ ग्रहण करा। अर्जुनासाठी दिलेला संदेश विशेष लक्षणीय आहे। तिने अर्जुनाला सांगितलं की तू द्रौपदीने दाखवलेल्या मार्गावरून केवळ जा। पुन्हा एकदा द्रौपदीच्या अपमानाचा निर्देश कुंतीने केला। पराक्रमी पुत्रांची माता असून तुझ्यासारखा आणि बलरामासारखा रक्षक असून मी अशी दुःख भोगते आहे, म्हणून तिने भगवंतांजवळ खेद व्यक्त केला। कुंतीला श्रीकृष्णांनी आश्वस्त केलं। ते म्हणाले की तुझ्यासारखी सौभाग्यशालिनी स्त्री जगात दुसरी कोणी नाही। तू एका उच्च कुळातली कन्या आणि दुसऱ्या उच्च कुळात महाराणी म्हणून आली होतीस। तू वीरपत्नी, वीरजननी आणि सर्व गुणांनी संपन्न आहेस। तुझ्यासारख्या विवेकशील स्त्रीला सुख आणि दुःख शांतपणेच सहन करायचं आहे। धीर पुरुषांच्या भोगांच्या अंतिम स्थितीचं सेवन कसं असतं हे भगवंतांनी विशद करून सांगितलं। ते म्हणाले की महापुरुषांचं कथन असं आहे की सुख आणि दुःख याच्या अतीत अंतिम स्थितीची प्राप्तीच वास्तविक सुख आहे। सुख दुःखाच्या मधली स्थिती ही दुःखच असते। शेवटी श्रीकृष्ण म्हणाले की द्रौपदीसह पांडवांनी तुला प्रणाम सांगितलेला आहे, आपले कुशल आणि स्वस्थता देखील कळवलेली आहे। लवकरच तू पांडवांना निरामय अवस्थेत आपल्या समोर असलेले पाहशील। त्यांचे सगळे मनोरथ सिद्ध झालेले आणि शत्रूंचा संहार करून साम्राज्य लक्ष्मीनी युक्त होऊन संपूर्ण जगाच्या शासक पदावर प्रतिष्ठित झालेले तू पांडवांना पाहशील। श्रीकृष्णांकडून असं आश्वासन मिळाल्याने कुंतीनी आपला मोह आवरला। ती म्हणाली की पांडवांसाठी जे हितकर असेल आणि जसं उचित वाटेल तसं कार्य तू कर। आमच्या कुळात तू धर्म आहेस, तूच सत्य आहेस, तूच महान तप आहेस, तूच रक्षक आहेस, तूच परब्रह्म परमात्मा आहेस। सर्व काही तुझ्यातच प्रतिष्ठित आहे। तू जे म्हणतोस ते सर्व तुझ्या संविधानात सत्यच होईल। श्रीकृष्णांनी कुंतीला प्रदक्षिणा घातली आणि तिची अनुज्ञा घेऊन ते दुर्योधनाला भेटण्यासाठी म्हणून दुर्योधनाच्या सदनाकडे निघाले। इथून पुढचं जे वर्णन आहे ते आपण पुढच्या प्रवचनामध्ये ऐकूया। हरिओम तत्सत्।
विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत ओ हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु हरी हरी बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। बोला भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय।